हरे कृष्णा। तर आज एक विशेष कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केला आहे। श्रील प्रभुपादांनी जे ग्रंथ लिहिले ती एक या जगाच्या इतिहासातली एक अतिशय अनुपम घटना आहे आणि या ग्रंथांसमवेत प्रभुपादांनी एक आपली पत्रिका ज्याला त्यांनी बॅक टू गॉडहेड हे नाव दिलं होतं, तर प्रभुपादांनी याची स्थापना केली 1940 दशकांमध्ये। त्यानंतर त्यात बरेच अवरोध आले। प्रभुपादानंतर पाश्चात्य देशात गेल्यानंतर पुन्हा ती पत्रिका छापणं सुरू केलं आणि त्यांची इच्छा अशी होती की भारतात पण याचं अधिकाधिक वितरण झालं पाहिजे। तर भारतात ज्यावेळी पुन्हा या पत्रिकेची छपाई सुरू केली त्यावेळी मराठीमध्ये याचं नाव एका तुकाराम महाराजांच्या अभंगातून घेतलं आम्ही की बॅक टू गॉडहेड म्हणजे पुन्हा भगवंताकडे जाणं। तर त्याला तुकाराम महाराजांनी जाऊ देवाच्या गावा, एक देवाचं गाव आहे आणि त्या ठिकाणी आपण पुन्हा जाऊ। तर 1 मे मंगळवार म्हणजे नरसिंह चतुर्दशीचा अत्यंत पावन उत्सव आहे। 1 मे पासून 1 जून पर्यंत कोल्हापूरमध्ये या जाऊ देवाच्या गावाचं एक सदस्यता अभियान मॅरेथॉन होणार आहे। तर त्याबद्दल या ठिकाणी आज आपण त्याच्याविषयी काही माहिती गोळा करणार आहोत आणि उद्या जाऊ देवाच्या गावा ऑफिसमधून श्रीमान युधिष्ठिर प्रभू जे कधी आलेत तरी कधी कोल्हापूरला नाही आलेत, त्यांनी प्रथम ही धुरा सांभाळली की संपूर्ण व्यवस्थापन मुद्रांकन म्हणजे छपाई त्याची वितरण व्यवस्था 1996 पासून हे भक्त ती जबाबदारी सांभाळत आहेत। नंतर गेली सध्याची 5-6 वर्ष पूर्ण मार्केटिंगचं काम हे पांडुरंग दास प्रभू म्हणून एक भक्त आहेत ते पण उद्या त्यांच्यावर येणार आहेत। तर आज मला विनंती करण्यात आली की आपण हे मासिक हे काय आहे किंवा त्याचे आपण सदस्य का केले पाहिजेत किंवा त्याचं महत्व काय आहे याविषयी आपल्या भक्तांमध्ये काही थोडी माहिती मिळावी, तर त्याविषयी आता मी काही बोलू इच्छितो। वैदिक ज्ञान याला श्रुती म्हणतात। श्रुती म्हणजे जे आपण ऐकतो ते वाचतो ते नाही लिहितो ते नाही। तर आपल्या श्रवण इंद्रियांना आपल्या कानाला एवढं महत्व का दिलेलं आहे? तर आपण प्रत्यक्ष पाहू शकतो की आपण मराठीत म्हणतो जसं दिसतं तसं नसतं, आपण म्हणतो जसं दिसतं तसं नसतं, परंतु प्रत्येक वेळी आपलं बघण्यावरती प्रचंड जोर असतो। कोणी माणूस म्हणतो की मी स्वतः पाहिलं, हा असं करत होता, हा असं बोलला, किंवा कोणी म्हटलं की हे सरबत फार गोड आहे, आपण म्हणतो बघू, आपण ते चाखणार आहोत ना, मग आपण बघू का म्हणतो। तर एकूण भौतिक जीवनामध्ये चक्षू डोळ्यांवरती प्रचंड आणि अवास्तव जोर दिला जातो. आपण मला विचारलं की सूर्य किती मोठा आहे, तर कोणी म्हणाल की बाहेर आहे तो जाऊन पहा, आणि तो म्हणाल की एवढा एवढा आहे का, तेवढाच दिसतो मला इकडनं तरी. मग त्या बघण्याला काही महत्व आहे? जसं एका माणसाची फार महागडी गाडी असते, अतिशय महाग, त्या संपूर्ण शहरात तशी कोणती गाडी नसते कोणाकडे, आणि एक दिवस ती बिघडते तर जो मेकॅनिक आहे तो सगळं पाहतो, म्हणतो एक काही दगड किंवा असं काही हातोडा वगैरे आहे का, तर तो म्हणतो तू काय करणार काय तू, म्हणे नाही पण बघा एक दगड किंवा काही मिळेल का, तर एक चांगला मोठा दगड घेतो आणि ते इंजिनवरती मोठ्याने मारतो, म्हणतो आता चालू करा, तर गाडी चालू होते. तो म्हणतो किती झाले पैसे, तर म्हणतो 1000 रुपये. तो म्हणतो एक दगड मारण्याचे 1000 रुपये? तर म्हणे नाही, दगड मारण्याचे 900, दगड मारण्याचे 5 रुपये, 995 रुपये तो कुठे मारायचा आणि किती जोरात मारायचा याचे. कारण गाडी नादुरुस्त आहे तुम्ही पण पाहत होता की, तुम्ही काही लगेच माझ्याकडे गाडी घेऊन आला नाही, तुम्ही खूप इकडे तिकडे पाहिलं आणि तुम्हाला काही समजलं नाही. म्हणजे कोणाच्या बघण्याला महत्व आहे, तुमच्या की माझ्या? तर म्हणून व्यासदेवानी वैदिक ज्ञान लिहून ठेवलं. सध्या आपण म्हणतो की हा मनुष्य अत्यंत विद्वान आहे, किंवा हिंदीमध्ये याला पढा लिखा आदमी म्हणतात, इंग्लिशमध्ये वेल रेड मॅन म्हणतात. पण वैदिक शास्त्रानुसार एका गुरुची व्याख्या काय केली आहे? श्रोत्रियम. कधीही गुरुला त्याच्याकडे डिग्री किती आहे, त्याने किती काय पाहिलंय, त्याने जग पाहिलंय का, म्हणतो की हा माणूस फार अनुभवी आहे याने जग पाहिलंय, पण पाहण्याला विशेष महत्व नसतं. म्हणून वेदांमध्ये प्रत्यक्ष, अनुमान आणि शब्द हे तीन कोणत्याही गोष्टीचा पुरावा किंवा कोणत्याही गोष्टीची सत्यता पटवून घेण्याचे मार्ग आहेत. आता समजा एक मोठा आवाज झाला स्फोटाचा, सायकलची ट्यूब फुटली, मोटरसायकलची ट्यूब फुटली, काय का मारुती गाडीची ट्यूब फुटली, प्रत्यक्ष आपण पाहत नाही आहोत कारण या भिंतीमुळे आपल्याला दिसत नाही, म्हणजे प्रत्यक्ष काही यात प्रमाण नाही आहे. अनुमान म्हणजे काय? कदाचित सायकल असेल, कदाचित मोटरसायकल असेल, कदाचित गाडी असेल. पण कोणी विचारलं की पण नक्की काय आहे, सांगतो काय, तिघांपैकी एक काहीतरी असेल, असं चालत नाही ना. तुम्हाला नक्की ज्ञान समजलं पाहिजे. पण समजा कोणी बाहेरून आलं आणि म्हणालं की मी पाहिलं की तो दिवाळीतला एक ॲटम बॉम्ब फुटला, एक सायकल गाडी वगैरे काही नाही आहे, त्याने पाहिल्यानंतर, त्याने सांगितल्यानंतर, तो जे सांगितलं ते आपण ऐकतो, हे आपण इतरांना सांगितलं की आपणही सत्य ज्ञान प्रसारित करत असतो. लक्षात, आपण नव्हतो त्या ठिकाणी, पण ज्याने ते प्रत्यक्ष पाहिलंय त्याच्या ज्ञानावर आधारित त्याचं ऐकून आपण सांगत असल्यामुळे आपलं ज्ञानही सत्य असतं. त्याचप्रमाणे आध्यात्मिक शास्त्र, अध्यात्मविद्या ही कोणी पाहिली आहे? कोणी विचारलं की तुमच्या गुरुने पाहिलंय का भगवंताला, म्हणून की हो. म्हणून त्यांच्या ज्ञानाचा जर का आपण प्रसार केला तर ते देखील सत्यच ज्ञान आहे. म्हणून व्यासदेवानी जे ग्रंथ लिहिले, प्रथम लिहून काढलं सगळं ज्ञान, त्याला पूर्वी वेद म्हणायचे, आताही वेद म्हणतात. पण एकच मोठा त्यातला भेद असा की आता लोकांना वाटतं की वेद म्हणजे काहीतरी पुस्तक, की ऋग्वेद म्हणजे एवढा मोठा आहे, अथर्ववेद एवढा लहान आहे, खरं वेदांचं ते त्यांची ती लिमिटेशन मर्यादा नाही आहे की एवढा काही याच्यामध्येच ते सगळा वेद आला पाहिजे. असं वैदिक ज्ञान हे गुरु परंपरेनुसार खाली येत असत. आणि श्रील प्रभुपादांचे गुरु श्री श्रीमद भक्ती सिद्धांत सरस्वती गोस्वामी महाराज हे प्रथम गुरु ज्यांनी मुद्रित शब्द म्हणजे प्रिंटेड वर्ड छपाई यंत्राचं महत्व जाणलं. इतकं जाणलं की ते म्हणायचे हा जो प्रिंटिंग प्रेस आहे हा एक मोठा मृदंग आहे. आता हा मृदंग वाजतो वाजतो की नाही, एक मृदंग वाजवा एकदा मोठ्याने, चांगला मोठ्याने आवाज काढ. हा ते म्हणायचे की या मृदंगाचा कीर्तनाचा आवाज हा या एका मंदिरच्या हॉलसाठी पुरेसा आहे. पण इथून 2 किलोमीटर अंतरावरती तुम्ही मला विचारलं की तुम्ही कीर्तन ऐकलं का आमचं, म्हणजे नाही आम्ही कसं ऐकणार. म्हणून भक्ती सांस्कृती म्हणायचे की जर तुम्ही छपाई केलेली छापील पुस्तकं लोकांना दिलीत ते जे कीर्तन आहे ते संपूर्ण जगात पसरू शकेल. आणि म्हणून ते प्रिंटिंग प्रेसला बृहत मृदंग म्हणायचे की हा मोठा मृदंग आहे. तो लोकांना आश्चर्य वाटायचं की असं का बरं म्हणतात हे. आणि हे कमी का म्हणून त्यांनी आपल्या एका मंदिरामध्ये राधाकृष्ण विग्रह आणि त्यांच्या समोर एक प्रिंटिंग प्रेस चालू ठेवला एक, आणि जुना टाईपचा प्रिंटिंग प्रेस तुला सारखा आवाज करायचा क्लिकटे क्लिक क्लिकटे क्लिक क्लिकटे क्लिक 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 क्लिक. ते म्हणायचे की हा जो आवाज आहे ना हा कीर्तन आहे, हे कीर्तन आहे. ते विग्रहांना आवडतं ऐकायला का, तर त्यांना समजतंय की आपण गीता भागवत त्याचा प्रचार करतोय. आणि प्रभुपाद येथे सांगत होते की मी गुरुजींबरोबर राहून असं मला एक अनुमान वाटलं की त्यांना ग्रंथ फार आवडतात. आणि जसा त्यांच्या गुरुजींच्या मठाचं नाव होतं गौडीय मठ, प्रभुपादांनी संघाला नाव दिलं इस्कॉन, पण प्रभुपादांच्या गुरूंच्या संघाचं नाव होतं गौडीय मठ. त्यांनी 64 गौडीय मठ स्थापन केले भारतामध्ये आणि अत्यंत गरिबीतून प्रचार सुरू केला. असं काही नाही की भरपूर पैसा यायचा आधी. एकदा एका बंगाली सद्गृहस्थाने आपली सर्व जीवनाची कमाई सर्व पैसे हे त्यांना देऊन एक अत्यंत विशाल असा एक संगमरवरी महलच म्हणतो हा विकत घेऊन दिला. त्या परिसराचं नाव होतं बाग बाजार. आणि इतकी सुंदर व्यवस्था मिळाल्यानंतर मग रोज छपाई प्रचाराचे कार्यक्रम दौरे मंदिरात उत्सव खूप सुरू झालं. मग दुर्दैवाने आणखीन एक वस्तू सुरू झाली, ती म्हणजे मठातील लोकांच्या मध्ये हेवे दावे आणि तुझं माझं की अमुक रूम मला मिळाली पाहिजे, अमुक ऑफिस मला मिळालं पाहिजे. त्यावेळी प्रभुपाद पण गृहस्थाश्रमी होते, त्यांचा बिझनेस होता. तर वृंदावनातील पवित्र राधाकुंड या ठिकाणी त्यांचे गुरु त्यांना एकदा भेटले आणि ते म्हणाले माझी इच्छा होती मनामध्ये की ग्रंथ छापावेत, परंतु मला माझ्या इच्छेप्रमाणे ग्रंथ छापता आले नाहीत. तुला जर यदा कदाचित कधी धन मिळालं तर तू ग्रंथ छापून वितरण कर. बघ माझ्याकडे आता हे मोठं ही मोठी बिल्डिंग आहे, पण मी पाहतोय की आमचे लोक भांडतायत, एकाला मोठी रूम पाहिजे एकाला छोटी रूम पाहिजे. त्यांनी याची तुलना अशी केली की ह्या बिल्डिंगच्या भिंतीमध्ये आधीच आग लागलेली आहे. आपापसातील हेवेदावे आणि भांडण ही ती आग आहे. आणि थोड्याच कालावधीत ती आग बाहेर पडणार आहे. जसं भिंतीमधली आग किंवा पोटातला रोग हा काही दिसत राहत नाही, तो लगेच बाहेर प्रदर्शित होतो. आणि अपेक्षेप्रमाणे काही वर्षातच श्री श्रीमद भक्तिसिद्धांत सरस्वती गोस्वामी प्रभुपादांच्या तिरोभावानंतर संपूर्ण गौडीय मठाचं प्रचार कार्य थांबलं. त्याचे अनेक भाग झाले. तर प्रभुपादांनी यातून धडा शिकून ते म्हणाले की माझ्या गुरूंची इच्छा आहे की आपण ग्रंथ छापावेत, तर आपण ग्रंथ छापले पाहिजेत. तर त्यांनी बॅक टू गॉड हेड, त्यांनी हिंदीमध्ये भगवत दर्शन किंवा आता मराठीमध्ये त्याला आपण जाऊ देवाच्या गावा म्हणतो, ही पत्रिका सुरू केली. पूर्वी ते लहान लहान, आणि त्यावेळी काय व्हायचं की कागद पण सरकारी नियंत्रणामध्ये होता, असं नाही की पैसा आहे म्हणून तुम्ही कागद विकत घेऊ शकत होते. आधी ऍप्लिकेशन द्या, तुमचं ऍप्लिकेशन पास होईल, मग तुम्हाला कागद अप्रूव्ह केला जाईल, मग तो कागद घेऊन त्याच्यावर तुम्ही काही छापू शकता. एकदा एक पोस्टमन का कोणतरी माणूस म्हणाला की ओ महाराज, हे असे लहानसान एक दोन कागद वाटून काय होणार आहे, तुम्ही ग्रंथ छापा. तर जसं आपण पाहतो की भगवत सेवेमध्ये रत भक्त, मी जर का कृष्ण भक्ती करत असेन तर या कृष्ण भक्तीमध्ये मला जो कोणी उत्तेजन देईल ते उत्तेजन साक्षात श्रीकृष्णाकडूनच येत आहे असं माझं म्हणणं आहे. या भावनेने प्रभू म्हणाले ठीक आहे, आणि त्यांनी श्रीमद भागवताचा अनुवाद सुरू केला इंग्रजीत. अमेरिकेत जेव्हा ते गेले 42 दिवसांच्या प्रवासानंतर, ते म्हणत होते की हे 200 ग्रंथ माझ्याकडे आहेत, 200 सेट आहेत, 3-3 पुस्तकांचे, हाच मला एक प्रचंड आधार वाटतोय. आणि मग त्यांनी ते ग्रंथ वितरण सुरुवात केली. आणि लगेच 1965 सालीच त्यांनी आपल्या शिष्यांना म्हटलं की ग्रंथ याचा एक उपयोग असतो. जसं आपण कधी कधी डिसेंबरमध्ये आपण ग्रंथ वितरण करतो, आपण लोकांना म्हणतो की गीता घ्या, भगवद्गीता वाचा, ही जशी आहे तशी आहे, ज्याप्रमाणे परंपरे दिलेली आहे तशीच आहे ती. पण आपण किती हे पण पाहतो की ती घरी गेल्यानंतर जशी आहे तशीच राहते. कोणाला विचारलं की तुम्ही गीता वाचतीत का, नाही, त्याच्यावर लिहिलेलं आहे जशी आहे तशी, तशी ठेवली आम्ही ती, ते होता कामा नये. पण मग आपल्याकडे दुसरं एखादं असं एक वाहन आहे का, एक व्हेकल आहे का आपल्याकडे, एक माध्यम आहे का, की ज्यात आपण त्या गीतेचीच शिकवण पण सध्याच्या काळानुरूप आपण देऊ शकतो. तर पुस्तक आणि पत्रिका मॅगझिन यातला मला मुख्य भेद हाच की पुस्तक एकदाच विकता येतं, अर्थात पुस्तकाचे फायदे लाभ आहेतच, पण ते एकदा गेलं की मग तुमचा आणि त्या व्यक्तीचा संपर्क सुटला. पण जी पत्रिका आहे, समजा कोणी सदस्य झाला तर वर्षातून 12 महिने आपण त्याला आपले मंदिर, कोल्हापूरविषयी काही समाचार असेल तर, मुंबईविषयी, किंवा कोणाला असेल की ठीक आहे या लोकांचं कोल्हापूरमध्ये एक लहानसं ठिकाण आहे, काही लोक जमतात, पण महाराष्ट्राबाहेर किंवा भारताबाहेर यांचं काही आहे का, तर हे भक्तांविषयी समाचार किंवा विविध तीर्थयात्रांचं वर्णन, विविध लीलांचं वर्णन, भगवत अवतारांचं वर्णन, सध्याच्या घडामोडींवरती वैदिक दृष्टिक्षेप, हे सगळं आपण त्या मासिकाच्या माध्यमाने देऊ शकतो. कित्येकदा पुस्तक वाचून, म्हणजे राधा गोपीनाथ प्रभू नेहमी म्हणतात की भगवद्गीतेमध्ये कुठेही असं म्हटलं नाहीये की 16 माळा जप करा असं म्हटलंय कुठे? कोणी म्हणेल की तुम्ही का हरे कृष्णावाले सारखे 16 माळा 16 माळा करता? अहो 16 नाही, भगवान कृष्ण म्हणतात सततम कीर्तयंतो माम, 24 तास करा, तुम्हाला 24 तास जमणार नाही म्हणून केवळ 2 तास करा सांगितले सुरुवातीला. किंवा गीतेमध्ये कुठे असं म्हटलंय की कांदा खाऊ नये, मांस खाऊ नये, मासे खाऊ नये, म्हटलंय कुठे? अर्थात श्रीकृष्णाने जे म्हटलंय ते लोक करत नाहीत, म्हणजे त्याची काही गॅरंटी नाही. ते म्हणाले की मांस खाऊ नये म्हणून लोकांनी मांस खाणं बंद केलं असतं. जसं भगवान बुद्ध, तर बुद्धांचा मुख्य प्रचाराचा गाभा काय? अहिंसा. परंतु मी असं ऐकलंय की थायलंडमध्ये सगळेजण मांस खातात, मासे पण खातात. तर जे बौद्ध भिक्षुक आहेत ते अशाच लोकांकडे जातात भिक्षा मागायला, त्यांना माहिती आहे की ह्यांच्यात गेल्यानंतर काहीतरी मासे वगैरे मिळतील. आणि त्यांना विचारलं की पण तुम्ही मासे खाता म्हणजे हिंसा आहे ना ती? ते म्हणे नाही, आम्ही ते मासे मारलेले नाहीत, आम्ही फक्त ते समुद्रातून काढून पाण्याबाहेर ठेवले. मग पाहिलं की आता ते मेले, मग आता खात का, खाण्यामध्ये काय त्रास आहे? मग आम्ही त्यांना मारलेलं नाही. म्हणजे बघा, ज्याला एखादी वस्तू करायची असेल तो काहीही कारणं देऊ शकेल. आता पाण्याबाहेर काढणं म्हणजे मारणंच की नाही? कोणी म्हटलं की मी याला मारलं नाही, याला मात्र फासावर लटकवलं याला, अरे पण त्यामुळे मेला तो. मी याला मारलं नाही, मी फक्त बंदुकीचा चाप ओढला, मग चापामुळे गोळी उडाली त्यामुळे मेला, त्यात माझा काय दोष? असं नाही चालत. परंतु गीतेमध्ये म्हटलेलं आहे की मला अर्पण केल्याशिवाय काही खाऊ नका. मग ठीक आहे, मग श्रीकृष्ण आपण मांस मटण देऊ शकतो का? तर नाही. पत्रम पुष्पम फलम तोयम याच कॅटेगरीतले वस्तू तुम्ही मला अर्पण करू शकता. मग सात्विक आहार ठेवा. मग सात्विक आहार कोणता? ते भगवंतांनी सांगितलेलं आहे. म्हणजे 8 मार्गाने नव्हे तर सरळ मार्गाने सांगितलेलं आहे काय खा आणि काय खाऊ नका ते. पण तरी पण आपला प्रश्न असा असतो, एकाने विचारलं की अहो तंबाखू जर शुद्ध वनस्पती आहे की नाही? हा, तंबाखू ही शुद्ध वनस्पती आहे, मग त्यात काय वाव गाय हो? तर आपले सुधामा प्रभू आहेत, मुंबईतले सुधामा प्रभू, ते म्हणतात की बघा, बकरी असते ना, त्या बकरीची म्हणजे तिचं तिला असं नाव ठेवण्यात येतं की बकरी काही खाऊ शकते. बंगाली भाषेत म्हणायची आहे, पागले की ना बोली, छागले की ना खाय. पागल वेडा माणूस काहीही बोलू शकतो, त्याच्यावरती काही निर्बंध नाही आहे. त्याचप्रमाणे छागाल म्हणजे बकरी काही खाऊ शकते, त्याला काही निर्बंध नाही आहे. तर ही काहीही खाणारी बकरी, सडलेलं पान, कागद, गवत काही पण खाईल. ती म्हणे चुकूनही कधी तंबाखूची वनस्पती खात नाही. ते एका कामगाराला सांगवते की या बकरीसारख्या निकृष्ट दर्जाचा पशु ज्याला बाकी काय खावं आणि काय खावं नाही ही पण बुद्धी नाहीये, एवढी बुद्धी आहे की तंबाखूची पानं कधी खाऊ नयेत, ती प्रचंड अपायकारी असतात. आणि तुम्हाला मनुष्य जन्म मिळून तुम्हाला हे समजत नाही तर काय सांगावं आता? तसं म्हटलं तर म्हणून ही नुसती वनस्पती आहे याला काही अर्थ नाही. तर सांगायचा मुद्दा असा की ज्या गोष्टी ग्रंथामध्ये आपण त्यांचं निरूपण करता येत नाही, तर समजा कोणी वाचकाने पत्र दिलं की मला हे असा असा शंका आहे, तर ती आपण पुस्तकात देऊ शकत नाही. पुस्तक छापून संपलं, एकदा छापलं की संपलं. ते आपण आपल्या मासिकात पुन्हा 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 देऊ शकतो. हा त्या मासिकाचा सर्वात मोठा लाभ. तर अनेक ठिकाणी म्हणजे औरंगाबाद, गोवा, परभणी या ठिकाणी जाऊ देवाच्या गावा या पत्रिकेला तिकडच्या इस्कॉन संघाने प्रचार माध्यमाचं एक अतिशय चांगलं एक माध्यम समजलेलं आहे की जेणेकरून आपण नियमित लोकांच्या संपर्कात राहू शकतो. तर या ठिकाणी सुद्धा कोल्हापूरमध्ये आपल्याला तशा प्रकारचं करायचं आहे. किती सभासद करायचे, कशा प्रकारे करायचे, याची आपण एक घोषणा उद्या करणार आहोत. पण आता आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे की नेमकं प्रभुपादांनी याच्यामध्ये किती आपला जीव ओतला. प्रभुपाद सांगायचे 1955 ते 1964 57-64 हा जो काळ होता हा म्हणे अत्यंत संघर्षाचा काळ. कागद मिळत नाही, प्रचाराला काही सपोर्ट मिळत नाही, काही समर्थन मिळत नाही. भारतात सर्व ठिकाणी चहाच्या टपरी असतात, स्टॉल असतात, लोक चहा पित असतात. त्यात प्रभुपाद सांगायचे की तुम्ही एक कप चहा हा त्याच्यावर तुम्ही जेवढा 7 दिवस खर्च करता तेवढा तुम्ही केला तर तुम्हाला हे महिन्याभर एक मासिक मिळू शकेल. तरी सुद्धा लोकांना त्यात जास्त रस नसायचा. त्यावेळी मग भारत चीन युद्ध किंवा अनेक घटनांवरती, समसामायिक घटनांवरती प्रभुपाद यांच्यावरती भाष्य केलं, टीका केली, तात्पर्य लिहिलेलं आहे. तर आपणही अशा प्रकारे कोल्हापूरमध्ये असं केलं तर आपल्या जाऊदेवाच्या गावाचा भरपूर प्रचार होऊ शकेल. म्हणजे पूर्वी आम्ही असं धरून ठेवलेलं की पुस्तकांच्या आधारे मासिक वाढलं पाहिजे आणि मासिकाच्या आधारे ग्रंथवितरण झालं पाहिजे. या दोघांचं जर का असं हस्तांदोलन झालं तर खऱ्या अर्थाने आपला प्रचार होऊ शकतो. आपण प्रभुपादांची वाणी जी आहे ती आपण संपूर्ण आपल्या शहरामध्ये घराघरामध्ये पसरवू शकतो. तर मला सांगणार झालं की एक या जाऊदेवगावच्या की एक त्याची एक बॅकग्राऊंड लोकांना सांगा तुम्ही. कोणाला काही प्रश्न असेल ते आपण घेऊ आणि त्यानंतर वृंदावन प्रभू किंवा रूपविलास प्रभू हे आपलं टार्गेट किती आहे, त्याला कसं आपल्याला ते अचीव करायचं आहे त्याबद्दल नंतर सांगतील. तर कोणाला काही प्रश्न आहेत का त्याचं आपण या ठिकाणी निरूपण करू. मायक्रोफोन आहे का दुसरा?